शिर्डीचे साईबाबा संस्थान हे जागतिक देवस्थान आहे. या संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश काशीनाथ भवरे यांच्याकडून आपण या संस्थेविषयी अधिक जाणून घेऊया. नमस्कार सर.
नमस्कार
सर. आम्हाला या संस्थेविषयी थोडी अधिक अजून माहिती द्या.
बघा, बाबांनी 1918 साली समाधी घेतलेली आहे आणि त्या 2018 विजयादशमीला म्हणजे 18 ऑक्टोबर 2018 बाबांच्या समाधीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. तर हा शताब्दी सोहळा जो आहे हा 1 ऑक्टोबर 2017 सुरू होईल आणि 18 ऑक्टोबर 2018 चालेल. वर्षभर शिर्डीमध्ये महाराष्ट्रभर, देशभर आणि जगभर अशी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमांची रचना केलेली आहे. मोठ्या प्रमाणात भक्त शिर्डीला येतील, करोडो येतील, म्हणजे कुंभमेळ्यापेक्षाही हा मोठा सोहळा आहे अशी त्याची रचना आहे.
अगदी खरं. सर, आता ह्या साई संस्थानामार्फत बरेचसे उपक्रम राबवले जातात, त्याच्यामध्ये शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, रुग्णालय आहेत, त्याविषयी काही सांग.
जरूर जरूर. अनेकांना असं वाटतं की साई मंदिर शिर्डी म्हणजे केवळ दर्शन, देवस्थान, पूजा अर्चा, प्रार्थना, आरती आणि संपला. तर एवढाच व्याप साई मंदिराचा नाही आहे. साई मंदिराची व्याप्ती खूप मोठी आहे. इथे अन्नदानाचा कार्यक्रम रोज चालतो. दररोज जवळपास 50 ते 60 हजार भक्तांना अन्नदान केलं जातं आणि 1 जानेवारी 2017 ते फ्री केलेलं आहे. किचन जे आहे ते मेगा किचन आहे, सोलर ऑपरेटेड किचन आहे, ग्रीन किचन आहे. म्हणजे दळण गहू निवडण्यापासून सुरुवात होते, त्याची मशिनरी आहे, मग त्याची आटा चक्की आहे, त्याचा मळणी यंत्र आहे आणि त्याच्यानंतर पोळी बनवण्याचं यंत्र आहे. दिवसाला 20 हजार म्हणजे 1 तासाला 20 हजार पोळ्या बनवेल अशी पोळ्या बनवण्याची मशीन आहे. हां. आणि भात, भाज्या, नाश्ता हे सगळं कुकिंग जे आहे हे सोलर ऑपरेटेड कुकिंग सिस्टमवरती आहे आणि त्याला नॅशनल अवॉर्ड त्या सिस्टमला मिळालेला आहे. मी तर म्हणेल की कोणी भक्त शिर्डीला जेव्हा येतो तेव्हा त्याने दर्शन तर करावंच, पण जिथे प्रसादाची व्यवस्था केली जाते ते प्रसादालय अवश्य बघितलं पाहिजे. याशिवाय इथे 2 मोठी हॉस्पिटल्स आहेत. एक जनरल हॉस्पिटल आहे जिथे ऑप्थॅल्मॉलॉजी, गायनेकॉलॉजी, डेंटिस्ट असे सगळे जनरल विभाग आहेत. 325 बेडचं हे हॉस्पिटल आहे आणि हे 1 जानेवारी 2017 टोटली फ्री आहे.
म्हणजे संपूर्ण जे शिर्डी भक्तांसाठी की सगळ्यांसाठी ते हॉस्पिटल फ्री आहे?
सगळ्यांसाठी. जो कोणी त्या आरोग्यसेवेचा लाभ घेऊ इच्छितो त्या सगळ्यांसाठी ते फ्री आहे. आणि दुसरं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे म्हणजे जिथे हार्टचे सगळे ऑपरेशन्स, एंजिओग्राफी, एंजिओप्लास्टी, वॉल रिप्लेसमेंट, बायपास सर्जरी हे सगळी होतात. न्यूरॉलॉजीचे सगळे ऑपरेशन्स होतात, स्पाईनचे होतात, ऑर्थोपेडिक्सचे होतात. आणि ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे यांच्यासाठी ही फ्री व्यवस्था आहे. जवळपास 5.5 लाख भक्त दरवर्षी या आरोग्यसेवेचा लाभ घेतात. आणि मला असं वाटतं की शिर्डी असं एक केंद्र आहे की जिथे दवा तर मिळतेच पण दवासोबत दुवा पण मिळते आणि ह्या दवा आणि दुवा ह्या दोन्ही गोष्टी रुग्णांना दुरुस्त करण्यासाठी आवश्यक आहेत.
खूप छान सांगितलं. म्हणजे दवा आणि दुवा ह्या दोन्ही गोष्टी इथे मिळतात. सर, याच्यामध्ये आता हे आधुनिक तंत्रज्ञान झालेलं आहे, याच्यामध्ये ऑनलाईन बुकिंगही आपण करू शकतो, ऑनलाईन डोनेशनही करू शकतो, त्याविषयी सांगा.
जरूर जरूर जरूर. तर कसं आहे की जवळपास 50-60 हजार भक्त रोज दर्शनाला येतात. आतापर्यंत व्यवस्था अशी असायची की शिर्डीत आलं की पहिले रांगेत लागायचं दर्शनाच्या, म्हणजे माझं लवकर दर्शन होईल. 5-7 तास त्याला रांगेत दर्शनासाठी लागायचे. मुलाबाळांसोबत सगळा संसार घामाघूम व्हायचे. जेवणाची व्यवस्था, चहापाण्याची व्यवस्था ही काही इतकी अशी व्यवस्थित नव्हती. त्यामुळे आम्ही काय केलं की इलेक्ट्रॉनिक टाइम दर्शन व्यवस्था केली, ज्यामध्ये त्याला आल्याबरोबर रांगेत लागण्याची गरज नाही. तर त्याचा एक फोटोग्राफ होतं कॉम्प्युटरच्या द्वारे, बायोमेट्रिक होतं, आणि त्याला एक क्यू आर कोड जनरेट करून टाइम स्लॉट दिला जातो. मग त्याचं 10 ते 11 टाइम स्लॉट जर त्याला मिळाला किंवा त्याला पाहिजे असेल तर तो 4 ते 5 पण टाईम घेऊ शकतो, त्याला चॉईस आहे. आणि मग त्या 4 ते 5 टाईम असेल तर 4 वाजता त्याने रांगेत लागायचं, 4 पर्यंत त्याला एंट्री नाही. आणि 4 रांगेत लागलं की 5 त्याचं दर्शन होणार, म्हणजे 25-30 मिनिटात त्याचं दर्शन होईल अशी व्यवस्था आता इथे झालेली आहे.
म्हणजे वेळेचीही एकदम बचत होते.
हो, म्हणजे आता त्याला 5-6 तास रांगेत लागायची गरज नाही. आणि मंदिराचं क्राऊड मॅनेजमेंट जे आहे, डिव्होटी मॅनेजमेंट, हे एक सुटसुटीत झालं. आतापर्यंत 1000 लोक रांगेत लागलेले असायचे, आता फक्त 1 तासात जेवढ्यांना पासेस दिलेले आहेत तेवढेच लोक रांगेत असतात. म्हणजे आधी 25-30 हजार लोक रांगेत लागायचे आणि चेंगराचेंगरी लोटालोटी धक्काबुक्की व्हायची, आता फक्त 5-6 हजार लोक रांगेत असतात एका वेळी. आणि बाकी वेळी मग ते कुठे शॉपिंग, मार्केटिंग, एंटरटेनमेंट, रिलॅक्सेशन असा करू शकतात.
सर, जसं सुरुवातीला सांगितलं की हे जागतिक दर्जाचं देवस्थान आहे, करोडोच्या संख्येने देशाविदेशातून भाविक इथे येत असतात, आणि आता विमानतळाचीही चांगली एक सोय झालेली आहे, त्याविषयी सांगा.
बरोबर, जरूर. शिर्डी विमानतळ आता विकसित झालेलं आहे. हे पहिलं विमानतळ आहे आपल्या देशातलं जे राज्य सरकारने बांधलेलं आहे, आणि त्यात शिर्डी देवस्थानने एक महत्त्वाचा आर्थिक वाटा उचललेला आहे. देशविदेशातून इथे विमानं येऊ शकतील अशी क्षमता या एअरपोर्टची आहे. आणि नजीकच्या काळातच हे ऑपरेशन याचं सुरू होईल. मुख्य शहरं जी आहेत, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर, हैदराबाद, मुंबई, या ठिकाणावरून या सगळ्या फ्लाईट्स तिथे ऑपरेट होतील. कमीत कमी दरात ह्या रहाव्यात असा प्रयत्न सुरू आहे. आणि आम्ही दर्शनाची सोय त्या बोर्डिंग पाससोबत जोडलेली आहे, म्हणजे त्याला एअरपोर्टवरच एक क्यू आर कोड जनरेट करून त्याच्या बोर्डिंग पासवर चिटकवला जाईल, आणि त्याला पाहिजे त्यावेळेत दर्शन आणि तात्काळ दर्शन अशी सोय त्याला असेल. म्हणजे तो परतीच्या विमानाने निघू पण शकतो, अशी तात्काळ सोय केलेली आहे. याशिवाय हेलिकॉप्टर व्यवस्था पण करण्याचा आमचा प्रयत्न आहे, जेणेकरून भक्तांना सुविधा व्हावी. रेल्वे फार कमी डायरेक्ट शिर्डीपर्यंत येतात, तर मुंबई ते शिर्डी आठवड्यातून 3 दिवस रेल्वे आहे ही दररोज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि ज्या रेल्वे आता नगरसोल, कोपरगाव, मनमाड इथे टर्मिनेट होतात, कारण इथे प्लॅटफॉर्मची व्यवस्था नाही आहे, एकच प्लॅटफॉर्म आहे, तर इथे प्लॅटफॉर्म वाढवून त्या सगळ्या रेल्वे शिर्डीपर्यंत आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी रेल्वे मंत्र्यांची मदत आम्ही घेतो आहे आणि त्यांच्याशी संपर्कही झालेला आहे.
अरे वा सर, खरं तर शिर्डीचं आणि गुरुपौर्णिमा असं एक खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे, आणि उद्याचा सगळ्यात मोठा उत्सव गुरुपौर्णिमा इथे साजरा होणार आहे. तर लाखोंच्या करोडोंच्या संख्येने भाविक इथे येतील, तर त्यांच्यासाठी काय अशी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे?
इथे बघा, गुरुपौर्णिमा हा एक महत्त्वाचा उत्सव शिर्डीमध्ये साजरा केला जातो. लाखो भक्त बाबांच्या चरणी आपली श्रद्धा नमन करण्यासाठी, वंदन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात आणि भक्तिभावाने येतात. अनेक पालख्या या ठिकाणी गुरुपौर्णिमेला येतात, पायी पदयात्रेने चालत येतात, आणि भक्तीचं हे वातावरण असतं. या विशेष दर्शनाची सोय यावेळी भक्तांसाठी केलेली आहे, सुरक्षेची सोय केलेली आहे, प्रसादालयातमध्ये प्रसादाची व्यवस्था केलेली आहे, कुठलीही अडचण त्यांना जाणार नाही. एक आणखी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की इथे निवासस्थानं खूप मोठ्या संख्येने देवस्थानाची आहेत. म्हणजे शिर्डी साईबाबा संस्थाननेच 20 हजार लोक थांबू शकतील एवढी निवासाची व्यवस्था मंदिराची स्वतःची आहे. आणि ही सगळी ऑनलाईन व्यवस्था आहे, ऑनलाईन तो दर्शनाचं बुकिंग करू शकतो, ऑनलाईन अकोमोडेशन बुक करू शकतो, ऑनलाईन देणगी देऊ शकतो, साहित्य खरेदी करू शकतो, अशी सगळी व्यवस्था केलेली आहे.
सर मला एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे यायचं आहे. जसं तिरुपतीला केसदान करतात तसं इथे तुम्ही रक्तदानाची एक चळवळ सुरू केली आहे, त्या महत्त्वाच्या चळवळीविषयी आम्हाला सांगा.
अवश्य तिरुपतीला केशदान करतात लोक, श्रद्धेने करतात, भक्तिभावाने करतात, आणि त्याच श्रद्धेने आणि त्याच भक्तिभावाने भक्तांनी शिर्डीला रक्तदान करावं अशी संकल्पना आमच्या बोर्डाने मांडली आणि भक्तांमध्ये ती लोकप्रिय झाली. तर यासाठी दररोज रक्तदान शिबिर शिर्डी मंदिराच्या जवळ, बाबांच्या मंदिराच्या जवळ आम्ही ऑर्गनाईज करतो. रोज लोक भक्त तिथे रक्तदान करतात आणि रक्त साठवण्याची क्षमता आमच्या ब्लड बँकेचीही आहे, ती 300 बॉटलची सध्या आहे. म्हणून आम्ही महाराष्ट्रातल्या 25 ब्लड बँकांना याच्यासोबत जोडलेलं आहे. पुढे आमचा प्रयत्न असा आहे की 50,000 भक्त दर्शनाला येतात, त्याच्यापैकी 1% लोकांनी जरी रक्तदान केलं तरी 500 लोकांचं रक्तदान होतं. आणि दर दिवसाला एक दिवस एका ब्लड बँकेला जर दिला तर ती ब्लड बँक 500 बॉटल्स दर महिन्याला घेऊन जाऊ शकते. आणि त्यापुढचा प्रयत्न असा आहे की महाराष्ट्रात थॅलेसेमियाचे 6,000 पेशंट्स आहेत. या सगळ्या ब्लड बँकांना आम्ही अशी विनंती केलेली आहे आणि त्यांना अर्थसहाय्य देण्याचं पण आम्ही मान्य केलेलं आहे की या सगळ्या 6,000 थॅलेसेमिया पेशंट्सचं ट्रीटमेंट जी आहे ती निःशुल्क झाली पाहिजे, मोफत झाली पाहिजे. आणि जो रक्तदान करेल बाबाच्या चरणी आल्यानंतर त्याला बाबांच्या चरणी थेट दर्शनाची वर्षभर आम्ही व्यवस्था केलेली आहे की एक दिवस रक्तदान करा आणि 365 दिवस बाबांचं थेट दर्शन बाबांच्या चरणी रुजू व्हा अशी व्यवस्था केलेली आहे.
म्हणजे खूप खूप सुंदर उपक्रम, खूप छान चळवळ ही सुरू केलेली आहे आणि त्याच्यामध्ये मागे म्हणजे खरंच खूप छान उपक्रम आहे
हा. हो खरं आहे, म्हणजे मी जेव्हा अभ्यास केला रक्तदान चळवळीचा तर आपल्या देशभर जवळपास 8.5 मिलियन युनिट्स रक्ताची गरज आहे, पण व्हॉलंटरी ब्लड डोनेशनमधून जवळपास 5 मिलियन युनिट्स ब्लड गोळा होतं. 3.5 मिलियन युनिट हे इतकं ब्लड अजूनही कमी पडतं आणि म्हणून रक्तदानाची चळवळ ही वाढत गेली पाहिजे. रक्ताला काही पर्याय नाही आहे, अल्टरनेटिव्ह नाही आहे. सायन्स अजून इतकं विकसित झालं नाही की आर्टिफिशियल ब्लड तयार करू शकेल आणि म्हणून ह्युमन ब्लड इज द ओनली सोर्स फॉर ब्लड. म्हणजे रक्तदान करून आता रक्तदानामध्ये कॉम्पोनंट अनालिसिसची व्यवस्था झालेली आहे. म्हणजे एका रक्तदानातून 3 कॉम्पोनंट तयार होतात. म्हणजे एकदा तुम्ही 1 बॉटल रक्त दिलं तर ते 3 जणांना दिलं जाऊ शकते, 3 जणांचे प्राण आपण वाचवू शकता. असे हजारो लाखो लोकांचे प्राण वाचवण्याचं काम शिर्डी देवस्थानच्या माध्यमातून होईल तसा आम्ही प्रयत्न करतो आहोत.
खूपच छान. खरं सर तुम्ही खूप छान सांगितलं की ही जी चळवळ आहे लोक श्रद्धेने भक्तीने इथे येतात आणि रक्तदानाची चळवळ तुम्ही सुरू केली त्याच्याबद्दल म्हणजे आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला खूप शुभेच्छा.
फक्त
जाता जाता मगाशी तुम्ही सांगितलं श्रद्धा आणि सबुरी हे बाबांचं एक वचन आहे पण त्याचबरोबर सेवा, तुम्ही खूप छान सांगितलं ते वाक्य.
अगदी बरोबर की बाबांनी श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र दिलेला आहे की आपल्या ठिकाणी श्रद्धा तर असलीच पाहिजे, भक्तिभावाने श्रद्धा बाळगली पाहिजे आणि सगळं काही झटपट होणाऱ्या गोष्टी नसतात आयुष्यात, थोडीशी सबुरी पण पाहिजे. आणि ह्या दोन्ही मनाच्या गोष्टी झाल्या श्रद्धा आणि सबुरी. तर तणासाठी काय दिलं आहे बाबांनी, तर त्यांनी एक तंत्र दिलेलं आहे आणि ते तंत्र आहे सेवेचं. बाबांनी आपल्या आयुष्यात आयुष्यभर दीन दुबळ्यांची, गोरगरिबांची, उपेक्षित वंचित लोकांची सेवा केलेली आहे. भिक्षा मागून अन्न गोळा केलं, ते स्वतः शिजवलं आणि भुकेलेल्यांना खाऊ घातलं आहे. रुग्णांची स्वतःच्या हाताने शुश्रूषा केलेली आहे. वृक्षारोपणाचे काम केले आहेत, शिक्षणाचं काम केलं आहे, बालसंस्काराचं काम केलं आहे, गोसेवेचं काम केलं आहे. आपण साई सच्चरित्र जर वाचलं तर त्याच्यामध्ये हजारो प्रसंग असे दिसतील की बाबांनी सेवेचं कार्य केलेलं आहे. हे सेवेचं कार्य खूप मोठं आहे आणि बाबांची प्रार्थना अर्चना भक्ती करणे म्हणजे काय करणे, तर बाबांना जे प्रिय काम आहे जे बाबांनी आपल्या आयुष्यात केलं ते करणे. गोरगरिबांची, दीनदुबळ्यांची, वंचित उपेक्षित अशा लोकांची सेवा करणे तर हा सेवेचा धर्म हा प्रसारित व्हावा, प्रचारित व्हावा यासाठी आमचा प्रयत्न आहे.
धन्यवाद सर. खरंच खूप छान. श्रद्धा आणि सबुरी याचबरोबर बाबांना काय आवडतं ते ती सेवा आहे आणि शिर्डी संस्थानामार्फत ती अहोरात्र चालूच आहे.